आजच्या भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. या जगामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचे छंद असतात. चांगले छंद असणे ही चांगली गोष्ट आहे आणि काळाची गरज पण आहे. पण हे छंद जेव्हा त्या मनुष्याचा मृत्यू होतो किंवा जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा हे छंद निघून जातात, छंद पण नष्ट होतात. म्हणून छंद असा धरा की आपला कधी मृत्यूच होणार नाही असा छंद धरला पाहिजे. आणि जरी आपला मृत्यू झाला तरी तो छंद आपल्या सोबत नेहमी आपल्या बरोबर राहिला पाहिजे असा छंद आपण धरला पाहिजे. आणि तो एकच छंद आहे, तो म्हणजे आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो छंद आहे प्रभू रामांचा, भगवंतांच्या नामाचा. हा छंद जर का आपण धरला, हा छंद जर का आपण लावून घेतला तर जीवनामध्ये कधीही निराश येणार नाही आणि आपला कधीच मृत्यू होणार नाही. आणि हा छंद सुद्धा आपल्याला कधीही सोडणार नाही. म्हणून छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. अहो या जगामध्ये सर्व लोकांना पाहिजे प्रभू रामचंद्रांचं रामराज्य पाहिजे आहे. रामराज्याविषयी आजचा दिवस खूप विशेष आहे तसं पाहायला गेलं तर. प्रभू रामचंद्रांचं जीवन हे अनुसरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे अनुस्मरणीय आहे. प्रभू रामचंद्र जीवन हे अनुसरणीय का आहे, कारण की प्रभू रामचंद्र हे एक वचने होते. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण जाय पर वचन न जाय. प्रभू रामचंद्र हे एक वचने होते. कैकेयीने दशरथ महाराजांकडे वर मागितले, दोन वर मागितले. दशरथ महाराज म्हणले अरे कैकेयी काहीतरी दुसरे वर माग, मी तुला सर्व काही देईन पण हे दोन वर मागू नकोस तू. पण कैकेयी काय ऐकली नाही. कैकेयी नाही, रघुकुलची रीत आहे की जे वचन तुम्ही दिलेले ते तुम्ही प्राण जरी गेले तरी ते वचन पूर्ण करणार. आणि म्हणून कैकेयीने दोन वर मागितले की माझ्या भरताला रामराज, माझ्या भरताला राज्य पाहिजे आणि रामाला वनवासामध्ये पाठवायचं 14 वर्ष. वरदान देऊन टाकले दशरथ महाराजांनी. वरदान देऊन टाकल्यानंतर त्यांची जी काय अवस्था होती ती रामायणामध्ये वर्णन आहे. परंतु प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचे आपल्या पित्याचे वचन राखण्यासाठी स्वतः वनामध्ये गेले. म्हणून प्रभू रामचंद्र काय होते, एक वचनी होते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. हे अनुसरणीय आहे प्रभू रामचंद्राचं चरित्र. प्रभू रामचंद्र एक पत्नी होते. स्वतः अयोध्येचे राजा, अयोध्येचे काय हो, संपूर्ण ब्रह्मांडाचे ते राजा आहेत, पालक आहेत. लक्ष्मी सहस्त्र सतसंभ्रम सेव्यमानम, अनंत अनंत लक्ष्मी त्यांच्या सेवेमध्ये आहेत. असे प्रभू रामचंद्र आयुष्यभर एक पत्नी राहिले. तिसरी गोष्ट आहे प्रभू रामचंद्र एक बाणी होते. एक बाणी म्हणजे एकदा का त्यांनी बाण सोडला तो कधीही फेल जायचं नाही. तो बाण आपलं ध्येय पूर्ण करूनच त्यांच्या भात्यामध्ये परत यायचा. म्हणून प्रभू रामचंद्र हे एक बाणी होते. आणि दुसरी गोष्ट आहे एक बाणी होते म्हणजे ते जे ध्येय ठरवतील ते ध्येय करायचेच. मनुष्य जीवनामध्ये या तीन गोष्टी असणं खूप महत्वाचे आहेत, एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. जे तुम्ही ध्येय ठरवाल ते ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ध्येयाचा काय करा, पाठलाग करा. हे प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावरून आपल्याला शिकून येतं. म्हणून प्रभू रामचंद्र चरित्र हे अनुसरणीय आहे. अहो रामराज्याविषयी काय बोलायचं, एका श्लोकामध्ये सांगितलेलं रामराज्य कसं होत. रामहा 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 इति प्रजानाम भवना कथा, रामभूतं जगद्भूतं रामराज्यं प्रशासति. प्रभू रामचंद्रांचं राज्य हे असं होतं की त्या राज्यामध्ये राम 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 इति राम 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 इति प्रजानाम भवन कथा. त्या राज्यामध्ये रामाच्या राज्यामध्ये प्रजेंचं फक्त एकच ध्येय होतं, ते ध्येय होतं काय? राम राम राम. दुसरं काही ध्येय नव्हतं. सर्व प्रजामध्ये फक्त एकच कथा चालायची, ती म्हणजे फक्त राम 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 इति. आणि रामभूत जगद्भूत सर्व रामराज्यम प्रशासती. म्हणजे रामाचं राज्य होतं ते रामराज्य कसं होतं? रामभूत रामभूतम जगद्भूत. हे राज्य कसं होतं? संपूर्ण राज्य कसं होतं? रामभूत म्हणजे सर्व जगत राममय झालं होतं. आणि त्या रामराज्यामध्ये लोकांचा फक्त एकच छंद होता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे रामराज्य होतं. आणि असं रामराज्य आत्ताच्या लोकांना हवं आहे. राम नको, पण रामराज्य पाहिजे. रामराज्य येणं खूप सोपं आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे? राम 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 इति, फक्त राम राम आणि राम नावाचा जपच केला पाहिजे. हा महिना खूप खास आहे. या महिन्यामध्ये बलरामजी आलेत, रामजी आलेत. आज 5 ऑगस्ट आहे. संपूर्ण ठिकाणी संपूर्ण भारतवासियांच्या हृदयामध्ये श्रीरामाचा गजराज घुमत आहे. सर्व ठिकाणी श्रीरामांच्या रामाची भजनं, रामाचा जय जयकार प्रत्येकाच्या हृदयामध्ये घुमत आहे. आणि येणाऱ्या 12 ऑगस्टला भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन आहे. नंद के आनंद भैया जय कन्हैया लाल की, हाथी दीदी घोड़ा दीदी और दीदी पाल की. नंद के आनंद भैया जय कन्हैया लाल की. 12 ऑगस्टला येतोय आता, कमिंग सून. आणि त्यानंतर लगेच भगवान श्रीकृष्णाची प्राणप्रिया सर्वोत्तम भक्त वृषभानु दुलारी, वृषभानु नंदिनी, भगवान श्रीकृष्णाची सर्वोत्तम आराधिका श्रीमती राधाराणी हिचा आविर्भाव दिन आहे. राधे राधे तो बोलना पडेगा, जोर से बोलना पडेगा, राधे राधे. तर हा म्हणा इतका खास आहे. असं मला वाटलं की या वर्षामध्ये डबल दिवाळी आलेली आहे. एक दिवाळी आता येणार आहे आणि एक आज एक दिवाळी आहे. तर प्रवचनाला सुरुवात करण्याआधी आजचा विषय जो आहे तो खूप सुंदर आहे. या श्लोकानुसार खरं पाहायला गेलं तर या वर्षामध्ये 2 चातुर्मास आलेत. एक चातुर्मास सरकारकडून मिळाला आणि त्या चतुर्मासामध्ये काय करायचं ते सरकारने आपल्याला सांगितलं, घरी बसाने सुरक्षित राहा. घरी बसून काय करायचं ते नाही सांगितलं, पण लोकांनी घरी बसून काय करायचं हे आपल्या मनाने काय केलं? ठरवलं. या चतुर्मासामध्ये काही लोकांनी एथेच झोपण्याचा आनंद घेतला, काही लोकांनी खूप टीव्ही बघितली, सिरियल बघितल्या, मूवीज बघितल्या, काही लोकांनी पूर्ण इंटरनेटचा खरपूस समाचार घेतला आणि काही लोकांनी खाण्याचा समाचार घेतला. असे काही पदार्थ की ते आपण कल्पना करू शकत नाही. सर्व काही लोकांनी खाण्याचा इतका आनंद उठला, पिझ्झा, समोसा, कच्ची दाबेली, बर्गर, सँडविच, रगडा पॅटीस, सर्व काही, पाणीपुरी, गुलाबजामून असतील, बरंच काही लोकांनी या सर्व गोष्टींचा, अर्थात हे जे कृष्ण प्रसाद म्हणून भगवंताना अर्पण करून भक्तांनी खाल्लेलं आहे. पण या चतुर्मासामध्ये जो सरकारकडून आलेला आहे त्या चतुर्मासामध्ये सर्व लोकांनी खूप आनंद घेतला या गोष्टींचा. आणि दुसरा चतुर्मास आहे की जो आपल्या वैदिक धर्मानुसार आपल्याला मिळालेला आहे. आणि या चतुर्मासामध्ये काय केलं पाहिजे हे शास्त्र सांगतं आपल्याला. स्नानम दानम जपो होम स्वाध्यायम देवता अर्चनम चातुर्मास्य कृतम यच्च सर्वहिमच अक्षय भवत. या चातुर्मासामध्ये आपल्याला स्नान केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, जप केला पाहिजे, होम केला पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे आणि देवता अर्चनम केलं पाहिजे. या चतुर्मासामध्ये आपण ह्या क्रिया केल्या तर ते ज्या ह्या ज्या काही क्रिया आपण करणार आहोत त्या क्रिया सगळ्या काय होणार आहेत, अक्षय राहणार आहेत, त्याचा कधीही विनाश होणार नाही हे शास्त्र सांगतं. सहा गोष्टी चतुर्मासामध्ये केल्या पाहिजेत. ती पहिली गोष्ट आहे स्नानम. आता स्नान करायला जिल्हा बंदी आहे, राज्य बंदी आहे, तेव्हा आपण स्नान करायला गंगेमध्ये यमुनेमध्ये जाऊ शकत नाही. पण स्नानाची एक दुसरी विधी आहे, ती या श्लोकामध्ये सांगितलेली आहे भागवतामच्या, की जर का तुम्ही वैष्णवांचं दर्शन घेतलं, जर का तुम्ही भक्तांचं दर्शन घेतलं, जर का तुम्ही साधुसंघ केला, तो साधुसंघ सुद्धा काय आहे, गंगेच्या यमुनेच्या स्नानाप्रमाणेच आहे. तर मग एक कार्य आपलं होऊ शकतं या ठिकाणी. दुसरं आहे दानम. आता जन्माष्टमी येते, राधाष्टमी येते, अशा कार्यक्रमाला तुम्ही चातुर्मासामध्ये भरभरून दान देऊ शकता. दानाविषयी खूप काही बोलण्यासाठी आहे पण आता वेळ नाही. तिसरी गोष्ट आहे जप. चातुर्मासामध्ये आपण जप केला पाहिजे, खास करून भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. चौथी गोष्ट आहे होम, यज्ञ केला पाहिजे. पाचवी गोष्ट आहे आपण स्वाध्याय केला पाहिजे चातुर्मासामध्ये. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकारामांनी सांगितलेले की आपल्याला काही जास्त ग्रंथ वाचायची गरज नाहीत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही चातुर्मासामध्ये स्वाध्याय अध्ययन म्हणजे जे काय आहे ते गीता भागवत करू शकता. आणि सहावी गोष्ट आहे देवता अर्चनम. चातुर्मासामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहाचे, भगवान श्रीकृष्णांच्या फोटोचं पूजन करून आपण ही अर्चनम विधी पूर्ण करू शकतो. म्हणून ह्या सहा गोष्टी या चातुर्मासामध्ये करणं काय आहे, सगळ्यांना काय आहे, बाध्य आहे. केलं तर या ज्या काही सहा गोष्टी आपण चातुर्मासामध्ये केल्या तर त्या गोष्टींचा कधीही नाश होत नाही. त्या गोष्टी कशा आहेत, च अक्षयम भवेत, अक्षयम भवेत आहेत, त्यांचा कधीही नाश होत नाही. म्हणून या श्लोकानुसार किंवा या चातुर्मासाच्या या क्रियानुसार आपण कोणत्या क्रिया केल्या पाहिजेत यानुसार आजचा जो विषय आहे त्याला मी नाव दिलेले आहे की आपलं जीवन हे 3D कसं बनवलं, 3D कशा प्रकारे बनवू शकतो. तुम्ही म्हणाल 3D म्हणजे काय, 3D जीवन बनवलं पाहिजे आपलं. साहजिकच आहे, जीवन अतिशय सुंदर दिलेलं आहे भगवंताने, त्याला अतिशय सुंदर कसं करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यासाठीच हे चातुर्मास वगैरे विधी सनातन धर्मामध्ये वैदिक परंपरेनुसार आपल्यामध्ये आलेले आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की आधीच की छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. छंद फक्त कृष्णाचा पाहिजे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मनाला छंद गोविंद गोविंद लावला पाहिजे आपण. आणि त्यानुसार हा 3D प्रवचन मालिका किंवा 3D प्रोग्राम जो आहे तो मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 3D मध्ये आपलं जीवन 3D बनवण्यासाठी पहिला D जो आहे तो आहे डिवोशनल लाईफ. भक्तिमय जीवन हेच खरं जीवन आहे, हा पहिला D आहे. दुसरा D आहे तो आहे DOT इज द VIP. त्या जीवनामध्ये DOT हा सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सन, त्याला आपण VIP म्हणतो. तिसरी गोष्ट, या भक्तांमध्ये या DOT मध्ये या डिवोशनल लाईफ मध्ये जर का आपल्याला सुखी राहायचं असेल, आनंद घ्यायचा असेल आणि चांगले दृढ संबंध ठेवायचे असेल तर तिसरा D येतो, त्याला म्हणतात ददाती प्रतिगृहाती, D फॉर डोनेशन. हे 3D प्रोग्राम जर का आपल्यामध्ये असेल तर निश्चितच जीवन उज्ज्वल होऊन जाईल. तर का डिवोशनल इज द डिवोशन जी लाईफ आहे तीच आपल्या जीवनाची खरी लाईफ का आहे. शास्त्र म्हणत कौमार्यम आचरित प्राज्ञो, सॉरी, शास्त्र म्हणत की आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत पशुभी नरानाम धर्म हितेशो अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी नरानाम. अहो, मनुष्याच्या जीवनाचा फक्त एकच उद्देश आहे, तो म्हणजे काय आहे, धर्म हितेशो, धर्म जाणून घेणे. आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत पशुभी नरानाम. आहार निद्रा भय मैथुन या चार गोष्टी ज्या आहेत ते पशु भी नरानाम, पशूंमध्ये पण आहेत आणि माणसांमध्ये पण आहेत, असं वेगळं काय आपण करत नाहीत. आणि किंबहुना ह्या चार गोष्टी आहेत पशूंमध्ये माणसापेक्षा जास्त आहेत. आहाराच्या बाबतीमध्ये हत्ती टनाने खातो, आपण किलोने खातो. निद्रा, निद्रेच्या बाबतीमध्ये हिमालयातील अस्वल 6-6 महिने झोपतं, आपण 10-12 तास झोपतो. 8 घंटा 2 तास वाढवले, क्लिअरन्स टॉलरन्स दिला थोडा. आणि निद्रेच्या आहार निद्रा भय, भयच्या बाबतीमध्ये संरक्षण करण्यामध्ये वाघ सिंहांच्या मध्ये इतके धारदार नखे आहेत की ते एखाद्या प्राण्याला पूर्ण फाडून खाऊ शकतो, आपल्यामध्ये ती शक्ती नाही. आणि मैथुनाच्या बाबतीमध्ये जे माकडा आहे, जे कबूतर आहे, ते मनुष्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकारे मैथुन क्रिया करतात. या चार गोष्टी सामान्य आहेत, त्या मनुष्यामध्ये सुद्धा आहेत आणि प्राण्यामध्ये आहेत. परंतु प्राण्यामध्ये जी गोष्ट नाही ती मनुष्यामध्ये आहे, ती आहे धर्म हितेशु अधिको विशेषो. म्हणून हा धर्म म्हणजे काय आहे, हा धर्म म्हणजे भगवंताची भक्ती आहे. श्री प्रल्हाद महाराज म्हणतात, कौमार्यम आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह. अहो मनुष्याने लहानपणापासून वयाच्या 5-6 वर्षापासून भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे आणि हाच आपल्या जीवनाचा खरा उद्देश आहे. म्हणून डिवोशनल लाईफ हीच खरी लाईफ आहे, भक्तिमय जीवन हेच खरं जीवन आहे. हा झाला पहिला डी. याच्यामध्ये हे जीवन जगणे खूप सोपं आहे, भक्तिमय जीवन जगणे खूप सोपं आहे. आपल्याला फक्त या 3 गोष्टी करायच्या आहेत. भगवंतांचं नाव घ्यायचं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरी गोष्ट आहे भगवंताची सेवा करा. आणि तिसरी गोष्ट आहे भगवंतांच्या लीला कथा श्रवण करा. या 3 गोष्टी केल्या तर आपलं पूर्ण जीवन हे भक्तिमय होऊ शकतं. आणि भक्तिमय, भक्ती सोडून जीवनामध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. म्हणून काय, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. भक्ती सोडून आपल्या जीवनामध्ये दुसरे काहीही नाही, कारण की आहार निद्रा भय मैथून या 4 गोष्टी आपल्याकडे आहेतच. हो, या गोष्टी करण्यासाठी आपण जीवन बर्बाद करण्यासाठी काही अर्थ नाही. भक्ती केली पाहिजे. कौमार्यम आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी ह. म्हणून भगवंतांच्या लीला कथा श्रवण केल्या पाहिजेत. एक व्रज कथा येते, येणाऱ्या जन्माष्टमीच्या अनुषंगाने एक कथा सुंदर येते, छोटीशी कथा आहे. भगवान श्रीकृष्ण खूप लहान होते आणि ते बलरामांसोबत आपल्या सवंगड्यासोबत खेळायचे. एकदा दाऊजीची तक्रार घेऊन कृष्ण यशोदा मातेकडे आलेत. दाऊजीची कंप्लेंट घेऊन आली बलरामजींची आणि आपल्या आईला म्हणले यशोदेला की माता मी आजपासून खेळायला जाणार नाही दाऊ सोबत आणि त्या मुलांसोबत खेळायला जाणार नाही. यशोदा मध्ये म्हणली का असं का, तर दाऊ मला सारखा चिडवतो, सारखा मला चिडवतो, माझ्या सावळ्या रंगावरून मला सारखा चिडवतो दाऊ मला. यशोदा मध्ये म्हणली काय झालं, तर दाऊ सारखा मला म्हणतो की यशोदा माता गोरी आहे, नंदबाबा गोरे आहेत, तू कसला काय सावळा, तुला यशोदा आणि नंदबाबांनी दत्तक घेतलेलं आहे, तू त्यांचा पुत्र नाहीस. आणि हे म्हणून दाऊ मला अशी चुटकी मारतात आणि दाऊ चुटकी मारून काय करतो, सगळ्या मुलांना सांगतो आणि सगळी गोप काय करतात, माझ्यावर ते हसतात आणि माझं कोणी ऐकत नाही. म्हणून मी आजपासून दाऊ आणि त्यांच्या मुलांसोबत मी खेळणार नाही, मित्रांसोबत खेळणार नाही. यशोदा माता म्हणते अरे असं नसतं, असं करायचं नसतं. नाही नाही नाही, ह्याचा काहीतरी निकाल लावा. आणि तो दाऊ सारखा मला चिडवतो पण तू नेहमी मलाच मारतेस आणि माझ्याच पाठी लागतेस, तू मलाच कायम हे करतेस, तू रागावतेस. यशोदा माता म्हणते हे जे कृष्णाचं जे बोल आहेत ते ऐकून यशोदा मातेला हसू पण येतं आणि थोडस दया पण येते. यशोदा माता कृष्णाला म्हणते अरे कान्हा तसं काही नाही रे, तू दाऊच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो दाऊ लहानपणापासून असा खोडकर आहे आणि तो दुसऱ्यांची चेष्टा करत असतो, तू काय ते मना घेऊ नकोस. पण कृष्ण काय ऐकायला तयारच नव्हते. कृष्ण म्हणले नाही नाही, तू जोपर्यंत दाऊला शिक्षा करत नाही तोपर्यंत मी त्यांच्यामध्ये खेळ जाणार नाही. शेवटी यशोदा माता म्हणते की हे बघ, मी या संपूर्ण वृंदावनातल्या गायींची शपथ खाऊन सांगते की तू माझा पुत्र आहेस आणि मी तुझी आई आहे. संपूर्ण गायींची शपथ खाऊन सांगते मी की तूच माझा पुत्र आहेस आणि मी तुझी काय आहे, आई आहे. असं म्हणून कृष्णाला, कन्हैयाला, कान्हाला यशोदा माता काय करते, आलिंगन देते. आणि आलिंगन दिल्यानंतर कृष्ण हसतात आणि त्यांच्या डोळ्यातून थोडे शाश्रू येतात आणि यशोदा माता पण हसते. बोलो कृष्ण कन्हैया लाल की. अशा ज्या काही लीला आहेत, व्रज कथा आहेत, त्या लीला ऐकून आपण काय करू शकतो, आपलं जीवन भक्तिमय बनवू शकतो. आणि हे भक्तिमय जीवन बनवण्यासाठी जास्त प्रयास करण्याची गरज नाही आपल्याला. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, यत करोशी यदोष्णासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कृष्व मदर्पणम. आपल्याला भक्तिमय जीवन बनवायचं असेल आपलं जीवन, तर जास्त काही कष्ट करण्याची गरज नाही, हिमालयामध्ये जायची गरज नाही, कुठलं मोठं तप करायची गरज नाही, तपस्या करायची गरज नाही, कोणतं मोठं ध्येय, कुठलं पांडित्य करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त यत करोशी यदशनासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कृष्व मदर्पणम. आपल्याला आपण जे जे काही कर्म करू, जे जे काही दान देऊ, जी काही तपस्या करू, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, आपल्या दैनंदिन क्रिया सर्व काही आहेत, त्या आपल्याला काय करायच्या आहेत, तत्कृष्व मदर्पणम, भगवान श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थ करायच्या आहेत. ह्याला म्हणतात भक्तिमय जीवन. तर हा झाला पहिला डी. लोकांना 3D मूव्ही बघायला खूप आवडते, त्यामध्ये खूप असे हे असतात, रोमांच असतात, एकदम ऍक्शन मूव्ही वगैरे, एकदम ते 3D बघायला आवडते. हा पहिला डी झाला की भक्तिमय जीवन हेच खरं जीवन आहे. आणि त्या भक्तिमय जीवनाला अजून सुंदर करण्यासाठी दुसरा डी येतो, ते म्हणजे डिओटी इज द VIP. भक्त हा या भक्तिमय जीवनातला सर्वात इम्पॉर्टंट पर्सन आहे, सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे तो म्हणजे कोण आहे, भक्त आहे. आणि या श्लोकामध्ये भगीरथ महाराज गंगा मातेला हे सांगत आहेत या श्लोकानुसार, की गंगा माता सांगतात की हे गंगा माता, तू घाबरायची गरज नाही, या जगातले पापी लोक तुझ्यामध्ये येतील, आंघोळ करतील, आपलं पाप पूर्ण या नदीमध्ये धुवून टाकतील, तुला पापाचा भार वाढेल, पण तू ज्या ठिकाणी वाहत जाशील त्या ठिकाणी साधू संत असतील, भक्त असतील, वैष्णव असतील, ते वैष्णव तुझ्या पाण्यामध्ये, तुझ्या जळामध्ये जेव्हा स्नान करतील, जेव्हा तू जे काही पाप घेतलेलं आहेस ते सर्व पाप काय होईल, नष्ट होईल. आणि दुसरी गोष्ट आपण डी म्हणतोय डिओटी, ती म्हणजे डिओटी हेच कार्य करतात. एक सुंदर श्लोक आहे. पहिला गोष्ट आहे डिओटी आपल्या जीवनामध्ये का महत्वाचा आहे, तर भक्त आणि भगवंत हे अभिन्न आहेत. भगवंत भक्ताशिवाय राहू शकत नाहीत आणि भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही. हे दोघांचं नातं इतकं अटूट आहे की दोघं एकमेकापासून भिन्न आहे. म्हणून डिओटी का महत्वाचं आहे भक्तिमय जीवनामध्ये, तर पहिलं कारण आहे की भगवंतापासून भक्त काय अभिन्न आहेत. भक्त प्राणाही कृष्णश्च कृष्ण प्राणाही वैष्णवा ध्यायन्ते वैष्णवा कृष्णम कृष्णश्च वैष्णवा तथा. भक्त प्राणो ही कृष्णश्च, अहो भगवान श्रीकृष्णांना भक्त जे आहेत ते आपल्या प्राणाप्रमाणे आहेत. भक्त प्राणो ही कृष्णश्च, भगवान श्रीकृष्णांना भक्त हे आपल्या प्राणाप्रमाणे. आणि कृष्ण प्राणाही वैष्णवहा, आणि वैष्णवांना जे कृष्ण आहेत ते कसे आहेत, आपल्या प्राणाप्रमाणे आहेत. म्हणून भक्त आणि भगवंत हे अभिन्न आहेत, त्यांना वेगळं करू शकत नाही आपण. म्हणून हे दोघं अभिन्न आहेत आणि काय करतात, ध्यायन्ते वैष्णवा कृष्ण कृष्णश्च वैष्णवा तथा. भगवान श्रीकृष्ण वैष्णवांचं ध्यान करतात आणि वैष्णव भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करतात. कृष्णश्च वैष्णवान तथा ध्यायन्ते. म्हणून पहिली गोष्ट आहे डिओटी आपल्या जीवनामध्ये का VIP आहे, तर भक्त आणि भगवंत हे अभिन्न आहे, त्यामुळे भक्त हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट आहे हा भक्त असतो कसा. दया असते सर्व जीवेशु सर्वम कृष्णमयी जगत यो जानाती महाज्ञानी स भक्ता वैष्णवामतः. जो भक्त आहे, जो खरा भक्त आहे तो कसा असतो? दयास्ती सर्व जीवेशु, सर्व जीवांप्रती त्याला दया असते, सर्व जीवांप्रती दया असते. प्रल्हाद महाराज म्हणले, प्रल्हाद महाराजांना जेव्हा भगवंतांचं विमान नेण्यासाठी आलं तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणले, भगवंता मी आता येणार नाही, जोपर्यंत या जगातील सर्व लोक पाप मुक्त होऊन आपल्या भगवत धामात जात नाही, तुमच्या धामात येत नाही, तोपर्यंत मी येणार नाही, माझा शेवटचा नंबर. सर्व भूतेषु दयास्तु सर्व जीवेषु, सर्व जीवांप्रती काय, भक्ताला दया असते. आणि सर्वात महत्वाचा भक्ताचा गुण आहे की सर्व कृष्णमयीम जगत, भक्ताला सर्व ठिकाणी कृष्णमय दिसतं, सर्व जग त्याला कृष्णमय दिसतं. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, दृष्टी तशी सृष्टी, जशी तुमची दृष्टी आहे तशी सृष्टी तुम्हाला दिसणार. जर का तुमचे विचार चांगले असतील तर तुम्हाला जग चांगलं दिसेल, विचार वाईट असतील तर तुम्हाला जग कसं दिसणार आहे, वाईट दिसणार आहे. आणि जसं पेराल तसं उगवणार, जशी दृष्टी आहे तसं आपल्याला येणार. हृदयामध्ये कृष्ण असेल तर तुम्हाला कृष्ण दिसणार, हृदयामध्ये काम क्रोध लोभ मद मोह मत्सर असतील तर तुम्हाला सुद्धा जगामध्ये तेच दिसणार. म्हणून दृष्टी तशी सृष्टी, याच्यावरती महाभारतली कथा आहे, पण ती कथा काय आपण घेणार नाही, दुर्योधनांची आणि युधिष्ठिर महाराजांची कथा आहे. भक्त कसा आहे, सर्व कृष्णमयी जगता, भक्ताची दृष्टी ही भगवंतांना सर्व ठिकाणी बघण्याची असते, हा भक्ताचा गुण आहे. म्हणून भक्त हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट आहे, डिओटी इज द VIP का, तर भक्त हा या श्लोकानुसार, या श्लोकामध्ये सांगलेले गंगा मातेचं महत्व सांगितलेलं आहे, आणि गंगा मातेपेक्षा भक्ताचं महत्व किती महत्वाचं आहे, किती वरचढ आहे ते सांगितलेलं आहे. म्हणून एक श्लोक येतो त्यामध्ये सांगलेलं आहे की गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुहरम, पापम तापम तथा दैन्यम सद्य साधु समागमम. डिओटी का VIP आहे, तर गंगा पापम, अहो गंगा नदी काय करते, पाप हरण करते. शशी तापम, चंद्रदेव आहेत, शशी आहेत, ते जेव्हा पूर्ण पौर्णिमा असते तेव्हा ताप जो आहे ते ताप सर्व हरण करून घेतात चंद्रमा. आणि दैन्य कल्पतरू हरम, दैन्य कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष जो आहे तो एखाद्या व्यक्तीचं दैन्य दीनता गरिबी दरिद्रता जी आहे ते हरून घेते. कल्पवृक्षासमोर तुम्ही जाऊन जी काही कल्पना, जी काही इच्छा वांछा तुम्ही द्याल ती वांछा पूर्ण होते. दैन्य कल्पतरु हरम, ह्या तीन गोष्टी आहेत, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरु हरम, या तीन गोष्टी फक्त एका गोष्टीमुळे होतात, सद्य साधू समागमम. पापम तापम तथा दैन्यम सद्य साधू समागमम, साधू संतांचा फक्त संग झाला तरी पाप दूर होतं, ताप दूर होतो आणि दैन्य दूर होतं. म्हणून साधू काय आहेत, महत्वाचे. म्हणून भक्तिमय जीवन जगताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये जो भक्त आहे त्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये कसं पाहिजे, सर्वोच्च पाहिजे. तो VIP पर्सन आहे आपल्यासाठी. आणि हा भक्त कोणीही असू शकतो, हा भक्त आपल्या घरातील माता असू शकतात, हा भक्त आपल्या घरातील पिता असू शकतात, हा भक्त आपला मित्र असू शकतो, हा भक्त आपली पत्नी असू शकते, हा भक्त आपला पती असू शकतो, हा भक्त आपली मुलं असू शकतात. तुम्ही तुमची दृष्टी जशी ठेवाल तशी तुम्हाला सृष्टी दिसणार आहे. त्यामुळे भक्त कोणीही असेल त्या भक्ताला आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान द्या, कारण की भक्तापासून भगवंतही अभिन्न आहेत. तर दुसरा डी झाला डिओट, आणि तिसरा डी आहे, हे जर का संबंध आपल्याला दृढ करायचे असेल भक्तामध्ये भगवंतामध्ये, तर आपल्याला काय आहे डी, तिसरा डी आहे तो म्हणजे काय आहे, डोनेशन. तुम्ही म्हणाल प्रभूजी जन्माष्टमी आली, राधाष्टमी आली म्हणून डोनेशनचं नाव काढली काय, तसं काही नाही. ददाती प्रतिगृहाती गुह्यम आख्याती पृच्छती, भोगते भोजेते चैव षडविधी प्रीती लक्षणम. सहा प्रकारे आपण भक्तांशी आदान प्रदान करू शकतो, त्याला ददाती म्हणजे दानम, डोनेशन. डोनेशन इज द पार्ट ऑफ लाईफ. या भक्तिमय जीवनामध्ये हा खूप महत्वाचा हा भाग आहे की डोनेशन. तसा एक सुंदर शास्त्र सांगतं की का बरं आपण भक्तांना दान दिलं पाहिजे किंवा भक्तांना आपण भेटवस्तू दिल्या पाहिजे. आता आपण भक्तांना दान देणं ही सर्वोच्च चांगली गोष्ट आहे, सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्व, सर्वोत्तम अशी महत्वाची गोष्ट आहे. परंतु त्याच्यापेक्षाही सर्वोत्तम महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण दान दिल्यानंतर त्याची परतफेड कधी मागू नये, ही त्याच्यापेक्षाही उत्तम गोष्ट आहे. आपण भक्तांना दान दिलं पाहिजे, भगवंतांना दान दिलं पाहिजे, मंदिरांना दान दिलं पाहिजे, पण त्याचा परतावा न मागणे ही जी काय भावना आहे ही सर्वोत्तम आहे. आणि हा डोनेशन इज द पार्ट ऑफ लाईफ, हा आपल्या जीवनाचा भाग असला पाहिजे. आणि असं का, तर एका ठिकाणी वर्णन आहे, अन्नम वा सलिलम वापी फलम वा वैष्णवायच यत किंचित दियते विप्रहा तद दानम अक्षयम भवेत. या चातुर्मासामध्ये आपण बघितलं की दान हा एक पार्ट आहे. अक्षयम भवेत म्हणजे काय, त्याचा कधीही नाश होत नाही. दानम अक्षयम भवेत, कुणाला, जर का वैष्णवायच, वैष्णवांना जर का दान दिलं, भक्तांना जर का दान दिलं, तर काय होतं, ते जे दान आहे ते अक्षय राहतं. हे दान कुठल्या कुठल्या प्रकारचं देऊ शकतो की सलिलम अन्नम वा सलिलम अपी फलम वा वैष्णवायच. आपण भगवंतांना भक्तांना अन्न अन्नाचं दान देऊ शकतो, सलिलम पाणी देऊ शकतो, फलम फळं देऊ शकतो, आणि याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही आपण देऊ शकतो. देण्याची प्रक्रिया ही आपल्या जीवनामध्ये पाहिजे, कारण की आपण येताना काही घेऊन आलो नाही, आपण काहीच घेऊन आलो नाही. यामध्ये जे काय आपल्याला आपल्याला जे काही सृष्टीकडून हवा पाणी सूर्यप्रकाश जे काही मिळत आहे ते आपण कधीही आईच्या गर्भातून घेऊन नाही आलो, आणि जाताना घेऊन पण जाऊ शकत नाही. हे सर्व आपल्याला भगवंताकडून सृष्टीकडून या प्रकृतीकडून मिळतं. म्हणून एक भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की असा जो व्यक्ती आहे की जो इतरांना देत नाही त्या व्यक्तीला स्तेनवा म्हटलेला आहे. आता या स्तेनवाचा अर्थ आहे, स्तेनवा म्हणजे तुम्ही राग म्हणू नका, स्तेनवा म्हणजे चोर. जो व्यक्ती घेतो पण देत नाही त्या व्यक्तीला स्तेनवा म्हटलेला आहे, चोर म्हटलेला आहे. आणि आपल्याला ते व्हायचं नाही, आपल्याला द्यायचं आहे, आणि खास करून वैष्णवांना द्यायचं आहे, कारण की हा आपल्या भक्तिमय जीवनातला सर्वात महत्वाचा पार्ट आहे. डोनेशन इज द पार्ट ऑफ लाईफ, दिलं पाहिजे. आणि असं केल्यामुळे काय होणार आहे, आपण जेव्हा भक्तांना जेव्हा आपण भेटवस्तू देऊ, भक्तांना आपण दान देऊ, तर होणार आहे काय की समस्त देवता रूपा वैष्णव परिकीर्तित स चेत स संतोषी स्तेन तोषिता सर्व देवता. असं केल्यामुळे काय होणार आहे की समस्त देवता रूपा वैष्णवा, अहो वैष्णवांमध्ये सगळ्या देवदेवता वास करतात. वैष्णवांमध्ये काय करतात, भक्तांमध्ये सर्व देवदेवता वास करतात, हे मी पहिल्यांदाच ऐकलं, खूप महत्वाचं आहे. आणि अशा वैष्णवांना जेव्हा सचेत संतोषी स्तेन तोषिता सर्व देवता, अशा वैष्णवांना जेव्हा आपण जेव्हा एखादा व्यक्ती दान देतो तेव्हा तोषिता म्हणजे संतुष्ट होतात. कोण, सर्व देवी देवता. बघा किती लाभ आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुहरम. वैष्णवांचा संग घेतला, साधूंचा संग घेतला तर पाप नष्ट होतं, ताप नष्ट होतं, आणि दैन्य नष्ट होतं जीवनामध्ये. आणि वैष्णवांना जर का दान दिलं, भक्तांची का दान देऊन सेवा केली, देण्याची भावना असली, तर वैष्णवांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व देवी देवता वैष्णव समस्त देवता रूपा वैष्णवा, वैष्णवांच्या मध्ये असणाऱ्या सर्व देवी देवता काय होतात, संतुष्ट होतात. तुम्हाला अन्य देवी देवतांना संतुष्ट करण्याची गरज नाही, हा संतुष्ट केलं पाहिजे, पण तुम्हाला एकाच ठिकाणी वन पॅक मध्ये सगळं तुम्हाला मिळत आहे. फक्त भक्तांना संतुष्ट केल्यानंतर. म्हणून जो आपलं जीवन जर का सुंदर बनवायचं असेल, आपलं जीवन जर का अधिक भक्तिमय बनवायचं असेल, तर हा डोनेशन इज द पार्ट ऑफ लाईफ हा आपण जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. म्हणून हा थ्री डी जो कार्यक्रम आहे किंवा थ्री डी जी काही संकल्पना आहे ते आपल्या जीवनामध्ये असेल तर भक्तिमय जीवन एकदम अगदी सुपर 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 निघून जाईल. डिवोशन भक्तिमय जीवन हेच खरं जीवन आहे. पहिला डी, दुसरा डी आहे डिओटी हा आपल्या जीवनामधला व्ही आय पी पाहिजे. आणि तिसरा डी आहे की डोनेशन. ह्या तीन गोष्टी जर का केल्या तर जीवनामध्ये आपल्याला खूप आनंद प्राप्त होईल. म्हणून आजच्या या ठिकाणी या प्रवचनाचा या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे की भगीरथ महाराज म्हणतात की गंगेमातेला तुम्ही या खाली आणि या जगाचा उद्धार करा पण तुम्ही घाबरू नका कारण की तुमच्या जळामध्ये तुमच्या पाण्यामध्ये जरी पापी लोक स्नान करतील त्यांचं पाप जरी तुमच्यावरती आलं तरी ते पाप नष्ट करण्याची शक्ती ही काय आहे तीर्थानी कुर्वंती तीर्थानी भक्तांच्या भगवंतांच्या भक्तामध्ये शक्ती आहे की ते पाप काय करू शकतात नष्ट करू शकतात. म्हणून हाच संदेश आहे की आपल्याला भक्तिमय जीवन बनवायचं आहे. आपल्याला एकच छंद आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. म्हणून आपल्याला फक्त भगवंताच्या नावाचा छंद आपल्याला काय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये धारण करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि हा जो काय थ्री डी आहे डिवोशनल डिवोशन डिओटी आणि डोनेशन हा जो काय थ्री डी आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून त्या प्रकारे जीवन बनवण्याचा आपण काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथरा श्रीमद भागवतम की श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.